मुखं करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारम् कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञाने शाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तु कारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिम वत्सलम् सोहम बोध शुचित्व पूर्ण सततम् तूर्यत्वमासादितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम्। ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक केशी निषूदन। हे केशी दैत्याचा नाश करणाऱ्या महाबाहो ऋषिकेशा, संन्यासाचं तत्व मी जाणू इच्छितो असं अर्जुन भगवंतांना म्हणतो। तसंच त्यागाचं तत्व देखील मी जाणू इच्छितो। कशाला संन्यास म्हणतात आणि कशाला त्याग म्हणतात याचं खरं वर्म मी जाणू इच्छितो। तू मला ते वेगळं वेगळं करून सांग। पृथक पृथक संन्यास आणि त्याग काय असेल ते तू मला परत एकदा सांग थोडक्यात। या श्लोकाला पार्श्वभूमी आहे, तसंच या श्लोकातून अर्जुनाची विलक्षण बुद्धिमत्ता ही दिसून येते। या प्रश्नामधून तसं या प्रश्नाच्या अनुरोधानी परत एकदा अगदी दुसऱ्या तिसऱ्या अध्यायापासून कर्मयोग आणि संन्यास याबद्दल भगवंतांनी काय म्हटलं तर तेही पाहण्याची आपल्याला पुन्हा संधी प्राप्त होते आहे। सतराव्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनानी शास्त्रविधीला सोडून पण श्रद्धायुक्त चित्तानी, गीताशास्त्राप्रमाणे नाही, गीताशास्त्राप्रमाणे विचार करायचा झाला तर त्याची कर्म गीताशास्त्राप्रमाणे होत नाहीत, पण श्रद्धेनी मात्र होतात। त्यांची निष्ठा कोणती? अशा व्यक्तींचं जे पूजन आहे त्यांची निष्ठा कोणती? सात्विक का राजस का तामस? असा प्रश्न विचारला। याचं कारणही असं की सोळाव्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थितौ, म्हणजे काय करणीय आहे आणि काय करणीय नाही याच्यामध्ये शास्त्र जे सांगतं ते प्रमाण मानावं असं सांगितलं। ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इहारहसी। शास्त्राचं विधान नीट ऐकावं, शास्त्राचा निर्णय नीट समजून घ्यावा ज्ञात्वा म्हणजे, आणि मग कर्म करावीत असं भगवंत अर्जुनाला म्हणाले। त्याच्यावर अर्जुनानी प्रश्न विचारला की एखादा सगळ्यांना कसं शास्त्र माहीत असणार? आपण जन्मतः जर आपल्यावर संस्कार झाले तर गीताशास्त्र कळणार, बरोबर आहे की नाही? जर एखाद्यावर संस्कार झाले नाहीत तर गीताशास्त्रच ज्याला माहीत नसेल तर त्यांनी करायचं काय? पण श्रद्धा मात्र त्याच्या अंतकरणात आहे असं एक कॉम्बिनेशन असू शकेल की नसेल. आपणही तसेच आहोत. आपण श्रवण करतो म्हणून थोडी बहुत गीता त्यात आपल्याला लक्षातही येते आणि त्याप्रमाणे आपण कर्म करण्याचा प्रयत्नही एक वेळ करू. पण ज्याला शास्त्र माहीतच नाही अशी बहुसंख्य मंडळी असणार. असं असल्यामुळं शास्त्र विधीला सोडून कर्म घडणं हे तितकं अस्वाभाविक नाही. पण त्यांच्या अंतःकरणात श्रद्धा मात्र असेल. अंतिम ज्ञान जे आहे ते ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आस्तिकाची देखील परमात्मा आहे अशी श्रद्धाच असणार आणि नास्तिकाची देखील परमात्मा नाही ही श्रद्धा असणार. त्याला समजलेलं नाहीये परमात्मा आहे की नाही, पण नाही अशी त्याची श्रद्धा असते. म्हणून श्रद्धा मयोयम पुरुषाः योय श्रद्ध एव सहा. अश्रद्ध मनुष्य सहसा नाही, नाहीच नाही. एकतर ज्ञान तरी असेल किंवा श्रद्धा तरी असेल. आणि ज्ञान असणारे क्वचित असल्यामुळं ज्ञान असेल तर श्रद्धेचा प्रश्न येत नाही आणि ज्ञान नसेल तेव्हा श्रद्धा ठेवूनच चालावं लागतं. मग गीताशास्त्र ज्याला माहिती नाही पण गीताशास्त्र माहीत नसलं तरी देखील श्रद्धा मात्र त्याच्या ठिकाणी आहे म्हणून तो कर्म करतो. मग त्याचं कर्म गीताशास्त्राला अनुसरून होणार नाही हे उघडच आहे. मग त्याची ही जी श्रद्धा आहे ती काय म्हणायची? ती राजस म्हणायची की तामस म्हणायची की सात्विक म्हणायची? असा भगवंतांना प्रश्न विचारल्यावर भगवंतांनी सात्विक कर्म, राजस कर्म, तामस कर्म, सात्विक ज्ञान, राजस ज्ञान, तामस ज्ञान, सात्विक तप, राजस तप, तामस तप, सात्विक यज्ञ, राजस यज्ञ, तामस यज्ञ असं वर्णन केलं. आणि सर्वात शेवटी जाणून म्हणजे समजून उपासनेनी परमात्मा गोचर करण्याचा प्रयत्न करावा. सगळं जगत त्याच्यामध्ये सर्व भूत मात्र, जगतात निर्माण झालेली कर्म, आपण स्वतः देखील, आपली इंद्रिय देखील आणि आपल्या इंद्रियांकडून स्वाभाविकरित्या घडणारी कर्म ही तत्वतः परमात्म्यापासूनच निर्माण झालेलं आहे. आणि देहाच्या आत जी कर्माची प्रेरणा असणारा देही किंवा जीव आहे तो देखील परमात्मा आहे. म्हणून उपासनेनी परमात्मा ठाई पाडून घेणं, परमात्म्याचं ज्ञान करून घेणं, तसं कर्म, कर्मफल इत्यादी सगळं परमात्म्याचंच आहे, परमात्म्यानीच निर्माण केलेलं आहे. आणि कर्म करण्याच्या आत असणारी प्रेरणा, अस्तित्व मात्र शुद्धात्मा तोही परमात्माच आहे अशा रीतीने समजून ब्रह्मनामपूर्वक म्हणजे समजून उमजून कर्म करावं असं सांगितलं. आणि शेवटी भगवंत असं म्हणाले की कितीही केलं तरी अश्रद्धेनी हुतम दत्तम तपस तप्तम कृतंचयत. यज्ञ केला, दान केलं, तप केलं, कर्म केली पण अश्रद्धेनी केली तर ती असतच राहतात, अशाश्वतच राहतात. शास्त्र समजून जर केलं तरच, शास्त्र समजून न केलं तर अशाश्वततेमध्ये, अज्ञानामध्ये, अबोधामध्येच तो बांधला जाणं हे घडणारच. असत इत्युच्यते पार्थ नच प्रेत्य नो इह. त्याला या जन्मी म्हणजे चालू असताना जीवन शांती समाधान नक्की मिळणार नाही. आणि देह ठेवल्यानंतर जी काही गती असेल तीही शांती समाधानाची नसेल असं भगवंतांनी निर्वाळ दिला. हा झाला 17व्या अध्यायाचा अखेर. आता याच्यातून अर्जुनाच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले की कर्म ब्रह्म नामाप्रमाणे करायला पाहिजे हे भगवंतांनी सांगितलं आणि परमार्थतः असं ब्रह्म नामपूर्वक समजून उमजून कर्म करणारा सात्विक प्रवृत्तीचाच असला पाहिजे हे उघड आहे. भगवंतांना सात्विक व्यक्तीच परमार्थाकरता चाललंय, सात्विक व्यक्तीच अपेक्षित आहे. राजस आणि तामस अशा प्रकारे कर्म करणंही भगवंतांना अर्थात अपेक्षित नाही. पण तिसऱ्या अध्यायामध्ये चौथ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या जेव्हा कर्माचा उपदेश केला तेव्हा अशा प्रकारे सात्विक राजस तामस असं काहीच म्हणाले नाहीत. तेव्हा नियत कर्म असा शब्द वापरला आणि जी नियत स्वधर्म कर्म आहेत तर ती फलत्यागपूर्वक करावी तेवढंच सांगितलं. आता नियत कर्मामध्ये देखील सत्व रजतम अशी सरमिसळ असणार. जी वाट्याला आलेली प्राप्त कर्तव्य कर्म आहेत त्याच्यामध्ये काही सात्विक असणार, काही राजस असणार, काही तामस असणार. पण आता मात्र भगवंत म्हणायला लागले की सात्विकच अपेक्षित आहेत परमार्थाकरता. प्रश्न येतोय का लक्षात? आता रजतम कर्म करणं परमार्थियांनी अपेक्षित तर नाही, मग त्या कर्मांचा त्याग करायचा का? त्याग करायचा म्हटलं तर आधी कर्मयोगाप्रमाणे वाट्याला आलेली सगळी कर्तव्य कर्म जी आहेत ती करावीच असं सांगितलेलं आहे. कर्म टाकू नयेत असंच सांगितलेलं आहे. मग नियत कर्माप्रमाणे ती जर करावीच लागणार असतील तर त्याग कसा संभवेल? त्याचं तत्व परत एकदा सांगा मला समजेल असं. रजतम असणाऱ्या नियत कर्मांचा सर्वस्वी संन्यास करायचा का आणि केवळ सात्विकच कर्म करायची का असाही प्रश्न उद्भवेल. आणि नियत कर्मातली केवळ सत्व कर्मच करायची, सात्विक कर्मच करायची असं जर भगवंत म्हणत असतील तर पूर्वी त्यांनी तसं सांगितलेलं नाहीये. असं असल्यामुळं त्यागाचं आणि संन्यासाचं वर्म काय जे आहे ते परत एकदा मला समजावून सांगा असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे. खरं म्हणजे नियत कर्मांमध्ये जर राजस आणि तामस कर्म असतील आणि सात्विक कर्म देखील असतील तर ती फलत्यागपूर्वक करावीत असं आधीच भगवंतांनी सांगितलेलं आहे. तरी देखील अर्जुनाच्या मनामध्ये मात्र तसा प्रश्न उपस्थित झाला आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ही प्रेमाची जाती अशी आहे की भगवंत सगळं ज्ञान सांगून उगे राहिले हे अर्जुनाला सहन होत नाहीये. त्यांच्या उगेपणाची खंती असल्यामुळं त्याला वस्तुतः पूर्वी समजलेलं आणि भगवंतांनीही नीट सांगितलेलं संवाद चालू राहावा म्हणून परत त्याला विचारावं असं वाटलं असं याचं वर्णन केलेलं आहे. पण हा जो 17व्या अध्यायातून निर्माण झालेला प्रश्न आहे त्या प्रश्नामुळं एकूणच भगवद्गीता आणि त्याचा कर्म या प्रकरणाचा परत एकदा भगवंतांना उल्लेख करावा लागला. आणि ही एकाध्यायी गीता असल्यामुळं 18वा अध्याय म्हणजे संपूर्ण गीता असल्यामुळं परत एकदा व्यासांनी हे एडिट केलेलं आहे झालेलं जे संभाषण आहे ते. तर एकाध्यायी गीता सारांश रूपाने सांगायची म्हणून व्यासांनी या प्रकाराने एडिट केलं असावं किंवा जसा सगळा विषय सांगितल्यानंतर तात्पर्य म्हणून तेच परत एकदा सांगितलं जातं ही सांगण्याची उत्तम रीत असते. तशा प्रकारे तात्पर्य म्हणून परत एकदा हे सगळं उपस्थित व्हावं असं अर्जुनाच्या निमित्ताने प्रश्नाच्या निमित्ताने भगवंतांनाही वाटलं आणि भगवंतांनी विस्तृत उत्तर दिलं. संन्यास आणि त्याग हा जो विषय आलेला आहे हा संन्यासाकरताही नाही आणि त्यागाकरताही नाही. भगवद्गीतेमध्ये भगवद्गीता हे ज्ञानप्रधान शास्त्र आहे असं म्हणतात की अर्जुन समोर होता आणि अर्जुनाला भगवंतांना अनासक्त राहून त्यांनी कर्म करावं युद्धासारखं का होईना पण प्राप्त कर्तव्य कर्म जे आहे ते करावं असा उपदेश करायचा असल्यामुळं कर्ममार्गीयांना केलेला हा उपदेश म्हणून भगवद्गीता आहे. पण केवळ कर्माचा उपदेश नसून ज्ञानाचं रक्षण करून अनासक्त बुद्धीनी कर्म करायला भगवंतांनी सांगितलं. मी काय म्हणतोय ते समजतंय ना तुम्हाला? असं असल्यामुळं भगवद्गीतेमध्ये सुरुवातीला आत्मविषयक तत्वज्ञानच आलेलं आहे. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयाः अजाः नित्याः शाश्वतः अयम पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. समोरची आणि आपल्या बाजूची प्रेत धडाधड पडणार आहेत युद्धामध्ये हे अर्जुन ओळखत होता. या युद्धाचा परिणाम काय होईल पण भगवंत असं सांगतायत की शरीरही पडतातच. एक काळ आला की शरीर पडतच. जातस्यही ध्रुव मृत्यू. जो जन्माला आला त्याला मृत्यू आहेच. तो प्रसंगी युद्धात येणार आहे इथं पण मृत्यू टळत नाही. ध्रुवम जन्म मृतस्यच आणि जो गेलेला आहे त्याला जन्म आहे. त्यामुळे देहाच्या जन्माबद्दल आणि देहाच्या मृत्यूबद्दल तू निशंक राहा. हे जाणारच आहे. शरीर हे जायाचे ठेवणे. शरीर हे नेहमीच मरणार असतं. शिर्यते इति शरीरम अशी शरीराची व्याख्या आहे. कितीही सांभाळायचा प्रयत्न केला तरी देखील ते जीर्ण शीर्ण होतं. दात पडतात, केस गळतात, पांढरे होतात. सुरुवातीला तर केस आपला एखादा पांढरा दिसला तर विशेष करून ती भगिनी अगदी मुळापासून उपटते. पांढरा केस नको दिसायला. पण नंतर हाताबाहेरच जातं सगळं. केस पांढरे होतात, शरीराला सुरकुत्या पडतात, शरीराची शक्ती निघून जाते, चालणं मुश्किल होतं, आहार घेता येत नाही, शरीर मृत्यूमुखी पडतं. जो जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू हा अपरिहार्यच आहे. युद्धाच्या निमित्ताने घडणारे एवढंच. पण युद्ध हे कोणीच ओढून आणलेलं नाहीये. युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ते तुझ्या दृष्टीने आता स्वधर्म कर्म आहे असं भगवंत अर्जुनाला म्हणाले. पण तू लक्षात ठेव की हा आत्मा जो आहे त्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्या शुद्ध जाणीवेच्या चेतनेच्या अधिष्ठानावर देहाला जन्म आहे आणि देहाला मृत्यू आहे. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयाः. हा पूर्वी कधीतरी होता, आत्ता आहे आणि पुढे कधीतरी असेल असं याच्याबद्दल बोलता येत नाही। हा नेहमीच असतो, हा जन्मरहित आहे, अजाहा नित्यहा, तो नित्य स्वरूप आहे, शाश्वतहा अयम, हा कायम टिकणारा आहे, सनातन आहे, पुराणहा, न हन्यते हन्यमाने शरीरे, आणि शरीर मारलं जातं तो नाही मारला जात। अशा प्रकारे आत्मविषयक तत्वज्ञान भगवंतांनी अर्जुनाला प्रथम सांगितलं की या जीवनाचं स्वरूप हे आहे, आणि त्यानिमित्ताने निमित्त करोनी पार्था ते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय, पार्थाचं निमित्त करून सगळ्या जगाकरता हा उपदेश आहे, आपणही लक्षात ठेवणं आवश्यक आहे। की आपण अज नित्य शाश्वत आणि पुराण असे आहोत, आणि शरीराच्या मृत्यूमुळे मला मृत्यू नाही, हे मूळ ज्ञान झालंच पाहिजे जन्माला आलेल्यांनी, अशी भगवंतांचं सांगणं आहे, त्याकरता भगवद्गीता आहे। अर्जुनाला कर्म करण्याचा उपदेश केला हे खरं आहे, पण हे पक्क लक्षात ठेवून कर्म करावं असं भगवंतांना म्हणायचं आहे। आणि हा जो उपदेश आहे, या उपदेशाला भगवंतांनी तिथं सांख्य बुद्धी म्हणजे ज्ञानामध्ये रमणारी बुद्धी असं म्हटलेलं आहे। ही सांख्य बुद्धी आहे, आणि ही जी सांख्य बुद्धी आहे म्हणजे एखाद्याला समजलं जर की आपण अज नित्य अव्यय शाश्वत असे आहोत, तर त्याला हेही समजेल की आपल्याला लाभलेला जो देह आहे तो कर्म करणारच, हे त्याला समजेल। इंद्रिय आहेत तेव्हा कर्म करणार, कर्मामध्ये त्याचा अधिकार आहेच, पण फळ मात्र देह मन इंद्रियांना मिळेल कर्माचं, तो कर्मापासून अलिप्त राहील, कारण तो देह इंद्रियांच्या मागे राहून केवळ प्रेरक आहे, त्याच्या अधिष्ठानावर देह इंद्रिय कर्म करतात, फळ त्याला मिळणार नाहीये, फळ देह मन इंद्रियांना मिळेल सुख दुःख रूपाने। त्यामुळं त्यांनी नेहमीच देह आणि मी याच्यामध्ये फरक करावा, आणि फळाचा जो अधिकार आहे तो देह मन इंद्रियांना द्यावा, आणि आपण मात्र सोडून द्यावा। कर्मामध्ये अधिकार आहे पण फळामध्ये अधिकार नाही, याचं कारण असं की कर्म देह मन बुद्धीला देह मन बुद्धीकडून घडेल, आणि देह मन बुद्धीला फळ मिळेल, पण मी मात्र देह मन बुद्धीपेक्षा वेगळा आहे, म्हणून माझा फळामध्ये अधिकार नाही, मा फलेषु कदाचन। आणि म्हणून अज नित्य अव्यय शाश्वत असणाऱ्या मी स्वरूपाच्या ठिकाणी राहावं, आणि कोणतंही कर्म फल हेतूनी नको करायला, ते देह मन बुद्धीने अवश्य करावं, पण मी नको करायला। या ठिकाणी दोन जीवन अपेक्षित आहेत, एक स्थिर राहून परमात्म्याच्या ठिकाणी रमणारा असा स्व मी, आणि दुसरा मी या देहाला जर मी समजत असेल तर मी परीक्षेला बसतो, तर मी पास व्हावं अशी देह मनबुद्धीची अपेक्षा असेल, त्यालाही मी असंच म्हणतो, पण त्याच्यात मी फरक करावा। देह मनबुद्धीची जरूर अपेक्षा असेल यशाची, पण मी यश आणि अपयश याच्यापासून वेगळा आहे असं आंतरिक चिंतन माझं असावं, दोघांनाही मीच असं म्हणतो, देह मन बुद्धीलाही मी मीच म्हणतो. आणि कर्म न करणं याची आवड मला नसावी. माते संगाह तू अकर्मणी, कर्म न करण्याचा मी हट्ट धरू नये. कारण कर्म न करण्याचा हट्ट हा केवळ हट्टच राहतो, ते देहाला जमणं शक्य नाही. कारण जिथं स्वस्थ बसून राहणं, बसणं, झोपणं ही देखील क्रियापद आहेत, या देखील क्रिया आहेत. तेव्हा देह मन बुद्धीच्या जीवनाला कर्माशिवाय राहताच येत नाही. उलट पक्षी कर्म न करणं हा आत्म्याचा स्वभाव आहे, तो देह मन बुद्धीला लावू नये. म्हणून माते संगा हा तू अकर्मणी, कर्म न करण्याचा आग्रह नको. तर त्याऐवजी तू योगस्थ हो. योगस्थ हो म्हणजे या प्रकारांनी देह मन बुद्धीकडून कर्म करून घे, आणि आपण आत्मा आहोत, आपण अविनाशी आहोत हे लक्षात ठेव. याला योगस्थ होणं असं म्हणतात. योगस्थ कुरु कर्माणी संगम त्यक्त्वा धनंजय. देह संग सोडून आणि योगस्थ होऊन तू कर्म कर. आणि सिद्ध्य सिद्ध्यो हो समो भूत्वा. मग हातात घेतलेलं कर्म कधीतरी पूर्ण होतं, कधीतरी म्हणजे एखाद वेळेला पूर्ण होतं, अगदी यशस्वी होतं. एखाद्या वेळेला पूर्ण होत नाही, अयशस्वी राहतं. पण ही देह मन बुद्धीची कथा आहे असं समज, आणि तू त्याच्यापासून अंतर राख, सम राहा. म्हणजे ते सिद्धीला जाईल, असिद्धीला राहील, पण तू त्याच्यापासून सम राहा. कारण तू कर्म करणारच नाहीयेस, तू आत्मस्वरूप आहेस. असं समत्व असणं याला योग असं म्हणतात, असं भगवंत म्हणतात. समत्वम योग मुच्यते. आणि अशा प्रकारे समत्व असणं म्हणजे कर्मामध्ये अधिकार आहे, फळामध्ये देह मन बुद्धीचा अधिकार आहे, तुझा तू समजू नको. कर्म फळ हेतूनी करू नको, आणि कर्म न करण्याचा आग्रह तुझा नसावा, हा भगवंतांनी सांगितलेला प्राथमिक कर्मयोग आहे, दुसऱ्या अध्यायात सांगितलेला. आणि त्याच्या पाठोपाठ तू योगस्थ हो, संगत्यागपूर्वक रहा, आणि सिद्धी आणि असिद्धी यांना समान मान. हा बुद्धियोग, हा म्हणजे सांख्य आत्मविषयक तत्वज्ञान जे आहे त्याचा उपदेश आहे. अशा रीतीने कर्म करण्याचा उपदेश आणि त्याच वेळेला आत्मज्ञानात राहण्याचा उपदेश, हे दोन्ही मिळून भगवद्गीतेचा बुद्धियोग हा शब्द तयार होतो. आणि पुढे भगवंत असं म्हणतात की श्रुतीवि प्रतिपन्नाते यदा स्थास्यती निश्चला समाधावचला बुद्धी तदा योगम अवाप्स्यसी. म्हणजे अनेक प्रकारे वेदवाक्यांनी किंवा श्रुतीवाक्यांनी किंवा कोणी कोणी ज्ञानी पुरुषांनी सांगितलेल्या वाक्यांनी बुद्धीचा जिथं गोंधळ होतो, ती या योगाच्या आणि बुद्धीच्या, सांख्य आणि योग, बुद्धी आणि योग या दोन्हीचं सम्यक आचरण करून, म्हणजे सुयोग्य आचरण करून, जेव्हा ही बुद्धी निश्चल होते, यदा स्थास्यती निश्चला समाधावचला बुद्धी, आणि ती समत्वाला प्राप्त होते, ती स्थित होते, ती स्थिर होते, तिला स्थित प्रज्ञता लाभते, तदा योगम अवाप्स्यसी, तेव्हा खऱ्या अर्थाने ती तू योगारूढ झालास, असं भगवंत म्हणाले. आता या मूळ भगवंतांच्या वचनांमध्ये जर कर्माचा अधिकार देह मन बुद्धीचा असेल आणि तू त्याच्यापेक्षा वेगळा असशील, कर्म तू फल हेतूनी करू नकोस, फळ देह मन बुद्धीला मिळणार आहे, असा जर भगवंतांचा उपदेश असेल तर त्याग आणि संन्यास याच्याबद्दल विशेष शंका उपस्थित होण्याचं कारणच नाहीये. खरं तर जर प्राप्त कर्तव्य कर्म असेल तर ते देह मन बुद्धीचं आहे आणि ते करायचं आहे. ते करत असताना फळ देह मन बुद्धीला मिळेल ते स्वीकारायचं आहे. सुख दुःख रूप तू त्याच्यापेक्षा अलिप्त राहायचंयस हा भगवंतांचा मूळ उपदेश आहे. पण हाच विषय पुढे नेऊन भगवंतांनी कर्मयोगाची आता व्याख्या करायला सुरुवात केली. म्हणून भगवंत असं म्हणाले की तू इंद्रियांचं मनाने नियमन कर, यस्तु इंद्रियाणी मनसा नियम्या रभते अर्जुन. म्हणजे इंद्रिय आपल्या मनाने आवरायचीच कर्म करत असताना. खायला बसला की वारेमाप खायचं नाही, मनाने आवरायचं. पाहत असेल तर वारेमाप पाहायचं नाही, फिरत असेल तर वारेमाप फिरायचं नाही. मनानी इंद्रिय आवरायला शिकायचं आणि अशी आवरून कर्मयोगाचं आचरण मात्र करायचं. कर्मयोगाचं आचरण म्हणजे आधी जे सांगितले ते, दुसऱ्या अध्यायात जो कर्मयोग सांगितला तो. म्हणजे भगवंतांनी अशी भर टाकली की इंद्रिय मन बुद्धी कर्म करणार, पण मनाचं म्हणजे आपण मनाकरवी इंद्रियांवर थोडं नियंत्रण आणायचं आणि मग इंद्रिय कर्मयोगामध्ये कर्म करू देत. आणि मग पुढे भगवंत असं म्हणाले लगेच की ही कर्म मात्र नियत असावीत, म्हणजे ओघानी ओघ प्राप्त असावीत, सहज वाट्याला आलेली असावीत, कर्तव्य कर्मात्मक असावीत. नियतम कुरु कर्मत्वम, तू नियत कर्म मात्र कर, स्वधर्म कर्म मात्र कर, तू जी तुझी कर्म आहेत ती कर, भलत्या सलत्या कर्मामध्ये हात घालू नकोस. कारण तुला इंद्रिय आहेत तर ती कर्म करणार, पण तू मर्यादेमध्ये राहा आणि कर्म कर. कारण आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी ठेवून जर राहायचं असेल तर अफाट आणि वारेमाप कर्म केल्यामुळं इंद्रिय मनबुद्धीवर परिणाम होतो. तू आत्म्याच्या ठिकाणी राहू शकणार नाहीस. ज्याला बुद्धी आणि योग असं म्हणतात, आत्मस्थ राहणं आणि कर्म करणं हे फक्त नियत कर्मात किंवा स्वधर्म कर्मामध्ये शक्य आहे. आणि ही जी स्वधर्म कर्म असतील ती त्या स्वधर्म कर्मांना देखील भगवंतांनी त्याच्या पाठोपाठ व्याख्या दिली. ती यज्ञार्थ हवीत असं भगवंत म्हणाले. म्हणजे ही जी स्वधर्म कर्म आहेत तर ती सेवा रूपानी आपण करतो असा भाव असावा. म्हणजे मी आता बँकेमध्ये क्लार्क होतो, क्लार्क म्हणून काम करत होतो. मी सेवेनी माझं काम करायचं, सेवा हा भाव माझ्या अंतःकरणात ठेवायचा आणि काम करायचं. तुम्ही सराफ आहात, तुम्ही सोनार आहात, तुम्ही सेवा हा भाव अंतःकरणात ठेवायचा आणि काम करायचं. तर तू इंजिनियर आहेस, आयटी मध्ये काम करतोस, तू सेवा हा भाव मनामध्ये ठेवून काम करायचं. सेवा हे यज्ञाचं प्रथम लक्षण आहे. तसंच ही सेवा करत असताना आत्म्याच्या ठिकाणी समर्पण वृत्ती असावी आणि ईश्वराच्या ठिकाणी समर्पण वृत्ती असावी. आणि त्याच्यामध्ये स्वार्थ नसावा. सेवा, समर्पण आणि स्वार्थ त्याग. तुला तुझ्या कर्मांमधून एक विशिष्ट रक्कम मिळणार आहे, त्याच्या पुढे जाऊ नकोस. तू व्यापारी असशील, व्यापारी माणसांनी तर खूप सांभाळायला लागतं, कारण कधी कधी इतका अवास्तव फायदा मिळू शकतो आणि त्या फायद्याकडे खूप लक्ष दिलं म्हणजे देहबुद्धीकडे लक्ष दिलं, देहबुद्धीकडे लक्ष दिलं म्हणजे आत्म्यावरचं लक्ष गेलं. परमार्थ करायचा असेल तर चाललंय. म्हणून तुझं कर्म यज्ञार्थ हवं. यज्ञार्थात कर्मणहा अन्यत्र लोकहा अयम कर्म बंधनहा. आणि हे जर नाही पाळलं तर आत्मविषयक विचार वगैरे बाजूला राहील, कर्मबंधनामध्ये अडकशील आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम हे तुला भोगावं लागेल. आणि मग एवढं सांगून झाल्यानंतर भगवंत कर्मयोगाबद्दल म्हणतात, तस्मात असक्तः सततम कार्यम कर्म समाचर. सगळी कर्म कर, वाट्याला आलेली सगळी कर्म कर, पण अनासक्त राहून कर. तस्मात असक्तः सततम कार्यम कर्म समाचर. असक्तोही आचरण कर्म. असक्त राहून जर कर्माचं आचरण करत असेल तरच परमाप्नोती पुरुषः, तर त्या परमपुरुषाला तू प्राप्त होशील. हे सगळ्या म्हणजे ज्याला परमात्म प्राप्ती हे ध्येय नाहीये त्यांच्याकरता हे नाहीच आहे. ज्यांना आपलं जे इंद्रियांचं जे सुख आहे त्याच्यापेक्षाही उत्तम सुख अनुभवायचं आहे त्यांच्याकरता चाललंय. तुला जर परमात्म प्राप्ती करून घ्यायची असेल तर तस्मात असक्तः सततम कार्यम कर्म समाचर असं भगवंत म्हणाले. आणि भगवंतांनी मग कर्मयोगाची एक विशिष्ट व्याख्याच समोर ठेवली. वेळ संपला पण एवढं सांगतो मी. भगवंत असं म्हणाले की मयी सर्वाणी कर्माणी सन्यस्य. मला म्हणजे परमात्म्याला जो अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः असा आहे त्या परमात्म्याला सर्व कर्म अर्पण करून मयी सर्वाणी कर्माणी सन्यस्य अध्यात्मचेतसा आपण आपल्या आत असणाऱ्या परमात्म्याचं आत्म्याचं स्मरण ठेवत निराशी ही म्हणजे फलाशेकडे लक्ष न देता निर्ममो भूत्वा ममत्व रहित होऊन युद्धस्व तू कर्म कर. विगतज्वरहा. विगतज्वरहा म्हणजे स्थिर बुद्धी राखून. तिथं म्हटलंय ना श्रुतीविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यती निश्चला. एकदा का गोंधळून गेलेली बुद्धी ही स्थित प्रज्ञता लाभेल, ती समाधीला प्राप्त होईल असा जो तिथं शब्द आलेला आहे, तेव्हा तू खऱ्या अर्थाने योगयुक्त होशील. म्हणून तू विगत ज्वर हो, तू स्थिर बुद्धी राखून कर्म कर, अभिनिवेश टाकून तू कर्म कर. या उपदेशामध्ये सांख्यबुद्धी आली, नियत कर्म करायचं हाही संदेश आला, ते अर्पण करून करायचं हा संदेश आला. कोणाला अर्पण करून करायचं? कर्म परमात्म्याला अर्पण करून पण करायचं. इथं सन्यस्य हा प्रथम शब्द आला. मी हे का सांगतोय तर त्याग आणि संन्यास याचं तत्व अर्जुनाला समजून घ्यायचंय. तर भगवद्गीतेमध्ये संन्यस्य हा शब्द इथं प्रथम आला, पण तो संन्यास या अर्थाने आलेला नाहीये, तो अर्पण बुद्धी या अर्थाने आलाय. तू आत्मबुद्धी राखून कर्म कर, इथं परत सांख्य बुद्धी आली. तसं निराशीही निर्ममो भूत्वा, इथं योग बुद्धी आली, म्हणजे कर्मामध्ये अधिकार आहे, फळामध्ये नाही, फळ हेतूनी नको, अकर्मामध्ये लक्ष नको, योगस्थ हो, नियत कर्म कर. निराशीही निर्ममो भूत्वा युद्धस्व, तू कर्म मात्र कर, कर्म टाकू नको. आणि विगत ज्वरहा, हे तुझं लक्षण असेल, हे तुझं विशेषण असेल, तू स्थिर बुद्धी असशील आणि मग तू ही सगळी कर्म कर. आणि हे सांगितल्यावर लगेच भगवंत म्हणाले की ये मे मतमिदम नित्यम अनुतिष्ठंती मानवाहा, माझं हे मत आहे, हे शाश्वत मत आहे, त्याचं जे पुरुष अनुसरण करतील, अनुतिष्ठंती मानवाहा श्रद्धावंतहा अनसूयंतो मुच्यते तेपी कर्मभीही, ते श्रद्धावान. परत श्रद्धा हा शब्द आला, श्रद्धा सोडून की धरून, असा जो अर्जुनाचा प्रश्न होता, तसंच अनसूयंतो म्हणजे मत्सर रहित, असूया आणि अनसूया, तो श्रद्धावान देखील असावा आणि असूया नसलेला असावा. कारण असूया ही देहबुद्धीकडेच पडते. जेव्हा मला तुमची असूया वाटते तेव्हा मी माझ्या आत्मबुद्धीपासून ढळलेलाच असतो, म्हणून श्रद्धा ही असावी या माझ्या मताबद्दल, आणि ती श्रद्धा कायम ठेवेल माझी निर्मत्सरी वृत्ती, नाहीतर ही श्रद्धा देखील ढळू शकेल. म्हणून अशा प्रकारे जो श्रद्धावान असतो आणि मत्सर रहित असतो, मुच्यंते तेपी कर्मभीही, ते सर्व कर्मांपासून मुक्त होतात, असं भगवंत म्हणाले. हे परत ऐकायला मिळणार नाही तुम्ही आता जे ऐकताय ते. याचं कारण असं की आता भगवद्गीतेमध्ये कर्म प्रकरण परत कधीच आलेलं नाहीये, असं असल्यामुळं अर्जुनाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं प्रासंगिक स्वरूप जसं मी सांगितलं तसं त्याग आणि संन्यास याच्याबद्दल भगवंतांची शाश्वत मतं जी आहेत तर ती मतं आपण पाहतो आहोत. आता पुढं देखील, म्हणजे आपण तिसऱ्या अध्यायापर्यंत आलो, चौथ्या पाचव्या सहाव्या बाराव्या भगवंतांनी कर्माचा संन्यासाचा किंवा व्यक्त उपासनेचा आणि अव्यक्त उपासनेचा परत परत उल्लेख केलेला आहे, तर तो आपण पाहू. म्हणजे या प्रश्नाचे सगळे कंगोरे किंवा विभाग आपल्याला स्पष्ट होतील आणि भगवंतांनी दिलेलं जे उत्तर आहे ते समजायला देखील सोपं होईल. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जे स्वामी जे। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।